सती देवी लागोन महादेवी तव स्वरूप पूर्ण विशद आम्हा तू करी देवी म्हणे मी शून्य निराकार निर्गुण आदि अंतरहित पूर्ण ब्रह्म सनातन मी असे प्रकृती मी पुरुष मी आनंद मी अनानंद मी विज्ञान मी अज्ञान मी ऐसे जाणा रूप माझे हे दृश्य जे चराचर मीच नटले साचार मज विणाणु मात्र सृष्टी काही असेना पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर ऊर्ध्व अधर दिशा समग्र सर्वत्र मी साचार भरोनी राहे सर्वदा मीच एकादश रुद्र अष्टवसु मी दिगंतर विश्वदेव द्वादश आदित्य मीच सारे नटले से त्वष्टा पूषा आणि सोम ब्रह्मा विष्णू महेश जाण प्रजापती भगमित्रा वरुण मीच सारे नटले से अग्नि मी अश्विनी कुमार त्रैलोक्यात करी संचार संपूर्ण जगत ईश्वर हेची जाणा रूप माझे ऐसे ऐकोनी वचन सर्व देव करिती नमन नमो देव्यै म्हणून वंदन करिती देवीसी अग्नि समदै दीप्यमान मंगलमय तू परिपूर्ण दुर्गा देवी ते नमन आम्ही सदा करीतसो दृष्टियाड राहोनी विश्व चालवी गुप्तपणी नकळे कोणाचीची करणी त्या दुर्गे ते नमितसो असो राजा अथवा रंग पंडित अथवा मूर्ख सर्वासी करी कर्म प्रवृत्त त्या दुर्गेसी नमितसो अगाध सत्ताजीची उगे राहो ने दी कवणासी कर्मी बांधी जीवांशी त्या दुर्गे ते नमितसो तृणापासोनी ब्रह्मा पर्यंत भूचर जलचर खेचर मानवाणीतर सर्वा कर्मी लावीतसे प्राणरूप चैतन्यरूप आनंद कामधेनुरूप अन्न बलस्वरूप देत त्या दुर्गे ते नमितसो काळाचा करी नाश म्हणोनी वेदस्तवित शिवशक्ती ब्रह्मशक्ती ऐक्य दुर्गे देवी नमोस्तुते ओम महालक्ष्मी च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ऐसी महाशक्ति परात्पर विश्व मोहिनी पाशांकुशधर ऐसे म्हणोनी अमर स्तवन करिती दुर्गेचे क ए इल ह्रीं हस कहल ह्रीं सकल ह्रीं एषा असे महाविद्या श्री विद्या ब्रह्म विद्या महात्रिपुर सुंदरी सद्या प्रसन्न जाना होतसे ऐशांबेचे चिंतन जे करते मनापासून त्यांचे दुःख आणि दैन्य दूर जाणा होतसे। हे दुर्गा दुर्गार्ती हारिणी सदैव रक्षी आम्हाला गोनी, ऐसे म्हणोनी चरणी देव वंदिते जाहले। हे संपूर्ण विश्व श्री दुर्गेचे स्वरूप होय, अष्टवसु इंद्र चंद्र सूर्य दुर्गा जाणा निर्धारे। पापहारिणी देवी सर्व सौभाग्यदायिनी सर्व मंगल स्वरूपिणी दुर्गा जाणा निश्चये। तिसी जाता शरण होई परम कल्याण, ऐसे म्हणोनी देवगण प्रणाम करीती देवी ते। ओम ह्रीं ओम म्हणावा मंत्र अथवा ह्रीं मंत्राचा जप, यानेची कृपा साध्य होत दुर्गा सांगे देवाते। ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे आणखी मंत्र हा तुम्हा देते, सर्वार्थ याने साधते दुर्गा म्हणे देवांसी। ऐकोनी देवीचे वचन देवता संतोष पावोन, जय जय दुर्गे म्हणून वंदन करीती तिज लागी। आरुणी समान प्रभायुक्त पाशांकुश उभय हस्त, वरद अभय मुद्रा स्थित मनोहर रूप दुर्गेचे। आरक्त वस्त्र नेसरी त्रिनेत्र चंद्र कोर भाळी, महादेवी करुणामयी वंदन तू ते करीतसे। नमितो तू ते महादेवी महाभय विनाशिनी महासंकट हारिणी दुर्गे देवी नमोस्तुते। ब्रह्मादिका नकळे पार अजन्मा अनंत मनोहर, अलक्षा अज्ञेया सर्वत्र एकली पहा राहतसे। एकली राहे म्हणोनी एका, विश्वरूपिणी म्हणोनी अनेका, सर्व मंत्रातील मातृका ऐसी पहा देवी ती। चिन्मय रूपा सर्वसाक्षिणी शून्यातही शून्या साक्षिणी, सर्व परतरं पाही ती ते दुर्गा म्हणतसो। संसारार्णव तारक दुराचार असुर नाशक, त्या दुर्गेसी शरणागत होवो नी नमन करीतसे। अथर्व शीर्ष स्तोत्र देवीचे पठन करिता मनोवाचे, पंचदेवता स्तोत्राचे पुण्य प्राप्त होतसे। अष्टोत्तर शत पाठ करिता पुण्य अद्भूत, सर्व संकटे टळत कृपा प्रसादे दुर्गेचा। प्रातः काळी करिता पाठ पाप त्यासी न लागत, रात्री करिता पाठ अपार पुण्य मिळतसे। मध्यरात्री करिता पाठ वाक्सिद्धी होतसे प्राप्त, मूर्ती सन्निध पाठ प्राण प्रतिष्ठा होतसे। अमृत सिद्धी पाहोनी महादेवी सन्निधानी, करावा पाठ त्यादिनी महामृत्यु ते जिंकावया। ऐसे है देवतांचा संवाद ही गुप्त विद्या प्रकटत ईश्वर भक्तां कारणे।